منظر نسجاں حضرت موسیٰ ان مخصوص ڈیاں تے آیو صحرا میں پتھر ج پیاں لکی وہی رہو تھوڑی دیر کھا پو ڈٹھے تا ہاں جوان اچے تو پانچ ماؤ کے گچی ماں پکڑیو تو اچے ان پتھر کے ویجھو اچی ان پانچ ماؤ کے زمین تے اچھلائی چھری کڈی ان جو اکھیوں کڈی اگتے روانو تھے اگتے جو روانو تھے تہنا جو پیر کہیں پتھر سا لگو کریو رڑ کہیں اما حضرت موسیٰ ڈٹھو تو جی ہن اما چیو ہن جو اکھیوں نکتل ہیں زمین تے پیلا پر جی پٹ جی فریاد بدھائیں اتھی بھی رہی ابا خیر تا ہے ابا خیر تا ہے تو بچا تھیو ماں تو دھم قربان تھیا ہانے حضرت موسیٰ تے وحی نازل تھیو موسیٰ ان ماں کا ودھیک کہتے رحم دل ڈٹھو تھی نہ پالن ہار اللہ جو وحی نازل تھیو ماں پانچے گناہگار بندے جے توبہ جے انتظار میں ان ماں کا 70 دفعہ ودھیک محبت سوچ تو صحیح تو جو خالق تو سا محبت کتنی تو کرے اہڑے محبت کرنے والے خالق کے چھڑے تو بین سان جی دلیو لگائیں ہوں انیا ہکڑی بھی بیو سیرت جنوں ہوں حضرت موسیٰ ایک دفعہ عرض کرے پالن آر ساگو ہی سوال تو پانچ گناہگار بندے سے کتنی محبت تو کرے اللہ تعالیٰ فرمائش بن فلانی شہر میں فلانے محلے میں انہیں ہلو ون اتنے کچھ تھے پیو ونی ڈس تو چھاتھو تھی حضرت موسیٰ آیو منجن جو وقت ہو گلی مانن سا بھریل پئی سامو ایکڑی پوڑی عورت بیٹھی عجیب انتظار میں حالانکہ گرمی ہے متھے تے کئی چادر کون تھس پر خبر ہی کون تھس تس گرمی ہے پیرن میں کا چپل کو کون تھس پر پیرن کے محسوس نتھو تھی اس تے چھائی عجیب اکڑے انتظار میں بیٹھی ہے حضرت موسیٰ پوچھو چھائی بدین سی ان جو اکڑو ننڈڑو پٹ ہو اکیلو وہ بس آلاگ میں گم تھی بھی سوئی گھڑی گھڑی رونی نوہا چیں پاڑے جا کچھ نوجوان جے کہن اوہے نکتا ان جے پٹ جے گولہ میں وہ پٹ لدھوا خبر پیا تا اج ان پٹ کے وٹھی تھا اچن تینجے کرے ہیے پانجے ان پٹ جے انتظار میں بیٹھی حضرت موسیٰ بیر تھوڑی دیر کھا پو گلی کا پریا نوجوان بھی ظاہر تھا ننڈڑو پٹ بھی ظاہر تھو جی ان جو پٹ ظاہر تھو ہی ڈوڑندی وجے تھی پیرن میں جتی بھی کون تھس متھے تے چادر بھی کون تھس ونی پانچ پٹ کے پکڑے کدیں ہتھ تھی چمے سے کدیں چہرو تھی چمے سے کدیں پیشانی تھی چمے سے ہانے اللہ تعالیٰ حضرت موسیٰ تے وحی نازل کیو موسیٰ تو سوال کیو نا ماں پانچ گناہگار بندے سے کتنی محبت تو کیا تھا پہلے نہارا موسیٰ تو پانچ پوری زندگی میں ہن ماں کا ودھیک کو محبت کرنے والو ڈٹھو تھی نہ پہلے نہارا اللہ تعالیٰ وحی نازل تھی ماں پانچ گناہگار بندے جے توبہ جے انتظار میں ان ماں کا 100 دفعہ ودھیک محبت بابا बाबा कॾहिं सोच त थई कंहिंजो महबूबा केरु थो तोसां मुहबत करे? अलाह ताला जेको कुझु ख़ल्क कयो आहे चवे थो सभु ए इंसान तुंहिंजे लाइ। ख़लक लकुम मा फिल अर्ज़ जमीआ, जेको कुझु ज़मीन में ख़ल्क कयो अथमि इंसान तुंहिंजे लाइ। ख़लक लकुम, ख़लक लकुम, ख़लक लकुम, वञी आया थो पढ़ो, तुंहिंजे लाइ ख़ल्क कई अथमि, तुंहिंजे लाइ ख़ल्क कयो अथमि, तुंहिंजे लाइ ख़ल्क कयो अथमि। जंहिं जूं एतिरा अहसान हुजनि, उन अहसान करण वारे खे इंसान विसारे वेहे। हाणे वरी हिकिड़ी त अल्लाह जी या हर पंहिंजे बंदे मखलूक सां मुहबत आहे। हाणे वरी ख़ुसूसी मुहबत आहे अल्लाह जी ख़ुसूसी, उहा ख़ासि बंदनि सां, उहा ख़ासि बंदनि सां। ख़ासि बंदो थिए कीअं माण्हू थिए? इन कोन तुम तुहिबून अल्लाह, तव्हां त मुहबत रखो था, पर जेकॾहिं चाहियो था हू बि तव्हां सां ख़ासि मुहबत करे, फ़तबिउनी, मुंहिंजी पैरवी कयो, युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह तव्हां सां ख़ासि मुहबत कंदो। इन ख़ासि मुहबत लाइ मुस्तफ़ा जो पैरोकार बणजणो पवंदो, इतबा करणी पवंदी। इतबा कहिड़ी शयूं पुराणे मजीद में केतिरियूं आयतूं तव्हांखे नज़र ईंदियूं? इन अल्लाह युहिब्बुल मुततहिरीन, अल्लाह ताला उन्हनि सां ख़ासि मुहबत करे थो जेके हमेशह पाक रहनि था। पाक रहंदे हुनजी ख़ासि मुहबत तोसां। इन अल्लाह युहिब्बु तवाबीन, ठीकु आहे बाबा तोखां ग़लती थी वई आहे, गुनाह थी वियो आहे, थी वियो, पर गुनाह करे हुन खां परे न थी। गुनाह तोखे हुन खां परे कयो आहे पर तूं परे न थी। वापसि मोटु, वापसि मोटंदे त ख़ुदा तोसां ख़ासि मुहबत कंदो। अलाह तो भकण वारनि सां मुहबत करे थो। इन अलाह युहिब्बुल मुहसिनीन, अलाह अहसान करण वारनि सां मुहबत करे थो। ख़ासि मुहबत। हाणे हीउ ॿुधायमि हुतां खां हेॾे मुहबत, हाणे अचो ॾिसूं त असांजी बि मुहबत आहे। अगरि आहे त इहा हुसैनी सिफ़त आहे, इहा हुसैनी सिफ़त, ख़ुदा सां मुहबत, इहा हुसैनी सिफ़त आहे। नाहे पैदा कयो, हिन माहे मुहर्रम में पैदा कयो, नथी पैदा थिए पंहिंजे मौला हुसैन खे वसीलो बणायो। ही करीब तरीन वसीलो आहे ख़ुदा ताईं, वसीलो बणायो हुनखे ख़ुदा जी मुहबत, ख़ुदा सां मुहबत। हाणे ॾिसो इंसान खे पाण सां मुहबत थींदी आहे, पंहिंजे कमाल सां मुहबत थींदी आहे। जितां कमाल मिले उन सां बि मुहबत थींदी आहे। कमाल समूरो हुन वटि आहे, मिलणो बि उन वटि ई आहे। तंहिंजे करे जेतिरे क़दुरु अल्लाह जे सिफ़तुनि जी मारिफत हासिलु कंदा वेंदो, हुनजे कमालात जी मारिफत हासिलु थींदी ऐं कमाल सां दिलि तव्हांजी लॻंदी वेंदी। कॾहिं सम्झो त रहीम छा खे चइबो आहे? कॾहिं ग़ौर कयो त करीम छा खे चइबो आहे? कॾहिं ग़ौर कयो त ग़ाफ़िरु ज़म्ब छाखे चइबो आहे। हीअ 99 अलाह जूं सिफ़तूं आहिनि। वरी ॿ सिफ़तूं मिलनि त हिकिड़ी नई सिफ़त थी ठहे, हुवल ग़फ़ूरु रहीम। ग़फ़ूर आहे ऐं रहीम आहे, न ऐं आहे कोन, ग़फ़ूर व रहीम कोन्हे, ग़फ़ूरु रहीम आहे। छा मतिलबु थियो ग़फ़ूर याने छा? मग़फ़िरत करण वारो, बख़्शण वारो। रहीम याने छा? महिरबानी। याने छा? बख़्शे बि थो, गुनाह बख़्शे बि थो, पर महिरबानीअ सां थो बख़्शे, महिरबानीअ सां थो बख़्शे। घणा थींदा आहिनि, तव्हां पंहिंजी ग़लती हुनजा एॾो तस्लीम बि कयो, तव्हां मूंखां ग़लती थी वई आहे माफ़ु कर, त अहिड़ो त ज़लील करे माफ़ु कंदो आहे, जो इंसानु चाहींदो आहे त हिन खां माफ़ु न करे आहे त चङो। लेकिन ख़ुदा छा आहे? ग़फ़ूरु रहीम आहे, माफ़ु बि करे थो पर महिरबानीअ सां माफ़ु। जॾहिं हुनजे बारगाह मां ग़ुलाम बंदो भॼी थो वञे, दुनिया जे मुहबतुनि मां फासी पियो, वापसि मोटे थो हुनजे दरवाज़े ते, या अल्लाह मुंहिंजा मालिक ग़लती थी वई, वापसि आयो आहियां, अलाह जो जवाबु छा आहे? अलाह जो जवाबु सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे, तूं पाण ई वियो ऐं हलियो, मां त कोन कढियो। जॾहिं वापसि मोटी आयो आहियां, हाणे पुछंदो मां ई कोन त गुनाह कहिड़ो कयो। इन अल्लाह यग़फ़िरु ज़ुनूबा जमीअ, सभु गुनाह माफ़ु। हुनजे सिफ़तुनि जी जेतिरी मारिफ़त वधंदी वेंदी, हुन सां मुहबत वधंदी वेंदी। हुनजे नेमतुनि जो जेतिरो ज़िक्र वधंदो वेंदो, त हुन कहिड़ियूं कहिड़ियूं मूं ते नेमतूं कयूं आहिनि, कहिड़ा कहिड़ा अहसान कया आहिनि, हुन सां मुहबत वधंदी वेंदी। अलाह ताला मूसा खे चयो, मूसा मूसा मुहबत कर, ऐं माण्हुनि जे दिलनि में बि मुंहिंजी मुहबत पैदा कर। माण्हुनि जे दिलि में मुंहिंजी मुहबत पैदा कर। मूसा अर्ज़ु कयो, या अल्लाह मां त तोसां मुहबत कयां, माण्हुनि जे दिलनि में कीअं मुहबत पैदा कयां, माण्हुनि जे दिलनि में कीअं मुहबत कयां? अलाह ताला फरमायो, उन्हनि खे मुंहिंजा अहसान यादि ॾियार, उन्हनि खे मुंहिंजूं नेमतूं यादि ॾियार। जॾहिं यादि ॾियारींदे त ख़बर पवंदी त मूं वटां हुननि ताईं हमेशह ख़ैर ई ख़ैरु पहुतो। ख़ैर पहुतो चवंदो, ख़ैर ई ख़ैर पहुतो आहे, पोइ अलाह जो अज़ाब छा आहे? इहो चऊं था अलाह अज़ाब ॾींदो, अलाह अज़ाब ॾींदो, पोइ अज़ाब छा आहे? अज़ाब का अलहदा शइ कोन्हे बाबा। हुनजो ख़ैर त फैज़ जो दरियाउ त जारी आहे, पर मां पाण कुझु रुकावटूं विझां थो, नाफ़रमानी करे, गुनाह करे, जुर्म करे रुकावटूं विझां थो, बंदि ॿधां थो, हुनजी रहमत जो मूं ताईं नथी पहुचे, त इहा रहमत न पहुचणु अज़ाब आहे। बसि ॿियो अज़ाब आई कोन, हाणे सुभाणे जी बुनियादु विझण जे लाइ तव्हांखे अर्ज़ु कयां थो हिकिड़ो जुमिलो मसाहिब जो। घणो तव्हांखे तंग कयूं, इहो मुहबत जो फ़लसफ़ो इनशाला सुभाणे थो रहे। यादि रखो, इंसानु जेको अमल अंजाम ॾींदो आहे, हुनजा टे सबब आहिनि दुनिया में। हिकिड़ो सबबु इहो आहे, नेकी छो थो करे बाबा, ॿिए सां भले अख़लाक सां छो थो मिले, पाड़े वारे जो एतिराम छो थो करे, वॾे जो अदब छो थो करे। जे बाबा पाड़े वारे जो मां एतिराम कंदुसि त मुंहिंजो बि कंदो, वॾे जो मां एतिराम कंदुसि जो जेको मूंखां नंढो आहे उहो मुंहिंजो एतिराम बि कंदो, कंहिंसां मां एतिराम सां मिलंदुसि त मूं सां बि एतिराम सां मिलंदो, याने छा बदले जे उम्मीद ते नेकी करणो, बदले जे उम्मीद ते नेकी करणो थे तो। लेकिन जने मुआशरो एड़ो हो जे जो नेकी कयो तो जवाब नेकी सा न मिले, पाड़े वारो एड़ो हो जे नेकी कयो तो जवाब बुराई सा मिले, इंसान मायूस थी तो वजे नेकी करण छड़े तो हले तो यो थोड़ो। लेकिन एकड़ो वो मौके तो अचे जिते चवे तो इंसान बाबा मां तो नेकी कया पर आगे हूं जवाब ही नेकी जो कोन तो मिले, छो तो ही नेकी करे बदले जे उम्मीद सा तो बदलो जो ना मिले तो खत्म। नंबर ब जेके अंबिया भी इस्तेमाल कयो आ वो यो आ तो बाबा तू नेकी करे लेकिन आखरत जे हमेशा रहण वारन नेमतन जिला हेता जे मामूली तकलीफ बर्दाश्त कर होता जे हमेशा नेमतन जिला बाबा थोड़ी तकलीफ बर्दाश्त कर होता जे जहन्नुम का बचन जिला यो भी हले तो, यो भी हले तो, लेकिन यो भी हिकड़ी जाए तो वो चाहे जो सबब यो आ यो बदलो उधार 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 बो परे वारी आ नकद ना है तेज करे जरे महसूस हो तो परे यार केर पूछे केर इंतजार कर दो बाबा ता करबला में इमाम हुसैन ही उमर इब्न साद जी पाण में मुलाकात पढ़ो आखिर में मौला चयो अथस जदे उ कें भी गाल ते आमद ना है मौला फरमाए मुझे पासे अच मा तोके जन्नत दींदस जवाब छ तो जवाब यो कोन नहीं तो ता जन्नत न था रही सको इन करे तो खबर अथस सुनाणे सैयद शबाब हलल जन्नत जवाब छ रे नहीं जवाब यो तो दे तो सही ता जी जन्नत हो धारा रे जी हुकूमत नकद तेरे करे उधार ते बे मामलो अची किथे रुक जी थो वने। ट्यों ट्यों यो आ त ना बदले जे उम्मीद ते ना आखरत जे उधर ते निकी छाजे करे अल्लाह जी मोहब्बत में मोहब्बत खुदा में। याद रखो जद मोहब्बत में कोई इंसान कम कंदो आ त बदलो चाही दो ही कोने को न दुनिया में ना आखरत में न दुनिया में ना आखरत में न दुनिया में खपे ना आखरत में खपे इन करे इहो सिफत हुसैन जी सिफत या सिफत हुसैन जी सिफत करबला में तुम ऐसो हुसैन छाछा ना है दुनो छा दुनिया में का बदले जी उम्मीद भी ना छा जन्नत जे लालच में आ सैयद शबाब अहलुल जन्न है मौला होर दिनो मेहमान मेहमान देण असांगे एहसास कोने लेकिन जो को मेजबान हुसैन जड़ो हो जे वो मेहमान दे उनके खबर है मेहमान दई अल्लाह का कुछ भरे कुछ भरे ना छो नकरित जो को मोहब्बत में कम कंदो आ वो बदलो चाहे तो हुसैन पंजो नाना रसूलुल्लाह जी सूरत वारो नाना रसूलुल्लाह जी किरदार वारो नाना रसूलुल्लाह जी आवाज वारो अली अकबर नो खुदा का कुछ घुरे ना छो इन करे तो मोहब्बत में मोहब्बत में जो को अमल अंजाम देंदो आ बदलो चाहिंदो ही कोने। अगर अग्यो मोहब्बत जो बदलो दिए तो ही रुसी वेंदो तो मुझे मोहब्बत कबूल न कई जो मुखे बदले जे उम्मीद ते समझो थी मां बदले जे उम्मीद ते यो कमी कोन कयो मां त तुजे मोहब्बत में कयो या सिफत हुसैन जी आ या सिफत हुसैन जी आ हाणे अचो इराक जे मोमिनन जेके ख़िदमत कनि था हुसैन जे ज़वार जा पेर धोइनि था कंहिं बदिले जे उमेद ते न मुहबत हुसैन मुहबत हुसैन इन करे मुहबत ख़ुदा पैदा कयो ताकि मुहबत हुसैन पैदा थिए बस बस गुला मुसीबत जा इनशाला सुभाणे अर्ज़ कंदुसि हुसैन मदीनो थो छॾे छाजे लाइ अलाह जी मुहबत में नाना जो मदीनो बाबा जो घर मोहल्ले बनी हाशिम अम्मा जी क़बर भाउ हसन जी क़बर मुहबत ख़ुदा राति जो ख़बर पई आहे जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी खे हुसैन मदीनो थो छॾे घरों निकितो पहुतो मौला तव्हां हिन वक़्तु पूरी दुनिया में वाहिद फर्ज़ंदे रसूल रहिजी विया आहियो तव्हां खां पोइ कोई फर्ज़ंदे रसूल न मदीनो न छॾियो पंहिंजे वॾे भाउ वांगुरु सुलह कयो मौला जाबिर खे ॾिसी फरमायो जाबिर जेको मुंहिंजे भाउ हसन कयो उहो बि अलाह जो हुकुमु हुयो हुनजे रसूल जो हुकुमु हुयो जेको मां पियो कयां इहो बि अलाह जो हुकुमु आहे अलाह जे रसूल जो हुकुमु आहे जाबिर छा इहो हुकुम हिकिड़ो दफ़ो वरी मुंहिंजे नाना जी ज़बानी ॿुधणु चाहे थो हिकिड़ो दफ़ो वरी ॿुधणु चाहे थो जाबिर खे विसरी वियो जाबिर चए थो मौला कीअं ॿुधंदुसि मौला फरमायो आसमान जी तरफ़ ॾिस राति आसमान जी तरफ़ ॾिठो आसमाननि जा दरवाज़ा खुलंदा विया हिन ॾिठो नूर जी अमारी लथी मुहम्मद रसूलुल्लाह पियो थो अचे ॿी अमारी लथी अली इब्न अबी तालिब पियो थो अचे टीं अमारी लथी हसन मुश्तबा थो अचे चोथीं अमारी लथी हज़रत हमज़ा थो अचे पंजीं अमारी लथी जाफ़र तयार थो अचे छहीं अमारी लथी ज़ैद शहीद थो अचे जाबिर जे क़रीब रसूल करम पहुता फरमाईंदा जाबिर मां तोखे हुकुम न ॾिनो हो विसारे छॾियो थी मां तोखे हुकुम न ॾिनो हो त मुंहिंजे फर्ज़ंद हसन जी बि इताद कजां हुसैन जी बि इताद कजां जाबिर विसारे छॾियो थी हाणे जाबिर खे यादि आयो हाणे जाबिर खे यादि आयो जाबिर जेको मुंहिंजो फर्ज़ंद हुसैन करे उहो मुंहिंजो हुकुम आहे अलाह जो हुकुम जेको मुंहिंजे फर्ज़ंद हसन कयो उहो बि अलाह जो हुकुमु हुयो मुंहिंजो हुकुमु हुयो ख़बरदार जाबिर कॾहिं हुसैन जी नाफ़रमानी न कजे मौला वटि पैगाम पहुतो उम्मे सलमा जो हुसैन मूं सां ज़रूरु मुलाक़ात कजे उम्मे सलमा अजीब अज़मत जी ख़ातून औरत आहे हुसैन खे पालियो अथई हुसैन जी पालना करण वारी आहे ऐं नबीअ खां बाद सभिनी खां वधीक उम्मे सलमा खे हुसैन सां मुहबत ऐं हुसैन खे बि पंहिंजे अम्मा खां पोइ सभिनी खां वधीक उम्मे सलमा सां मुहबत मुला आया उम्मे सलमा पुछे थी हुसैन किथां जो इरादो आहे इमाम हुसैन बग़ैर कंहिं हुनजे वज़ाहत सां जवाबु ॾिनो अम्मा इराक जो इरादो इराक जो इरादो जी इराक जो लफ्ज़ बुधो उम्मे सलमा जे अखन मां गोड़ा हुआ फर्जंद हुसैन इराक न वंजा अम्मा छो फर्जंद हुसैन मां तवां जे नाना खां बुधो हो मुझो ही फर्जंद हुसैन इराक जे सरजमीन करबला ते शहीद थींदो फर्जंद हुसैन तव्हांजे नाने मूंखे करबला जी मिटी बि ॾिनी जेका मूं वटि शीशीअ में मौजूदु आहे हाणे मौला फरमाइनि था अम्मा मूंखे हर हाल में इराक वञिणो आहे मूंखे शहीद थियणो आहे अम्मा मां उहो ॾींहुं बि ॼाणा थो जंहिं ॾींहुं मां शहीद थींदुसि मां उहा ज़मीन बि सुञाणा थो जंहिं ज़मीन ते मां शहीद थींदुसि ज़मीन जो उहो हिसो हेठां ई बि सुञाणा थो जिते मुंहिंजी क़बर ठहंदी ऐं मौला फरमाईंदा उम्मे सलमा अम्मा उहा जॻह ॾिसणु चाहियो था हाणे मौला पंहिंजे अम्मा जे चहिरे ते हथु घुमायो उम्मे सलमा जे हिते मूं ॾिठो मथायूं सभु सिधियूं थी वियूं मुंहिंजे साम्हूं करबला नमूदार थी ऐं बीबी जो हिते हुसैन ॿुधाईंदो रहियो हीअ असांजे खैमनि लॻाइण जी जॻह आहे हीअ मुंहिंजे भेण ज़ैनब जो खैमो हिते लॻंदो हीअ मुंहिंजो फर्ज़ंद अली अकबर हिते शहीद थींदो हीअ मां ज़ीन ते ज़मीन तां हिते ईंदुसि हीअ हिते मुंहिंजी क़बर ठहंदी हुसैन मिटी खई आहे उम्मे सलमा जे हवाले कई आहे अम्मा हीअ मिटी बि रखो जंहिं ॾींहुं हीअ मिटी खून बणिजी वञे यकीन सम्झजो हुन ॾींहुं मां शहीद थी वियो मौला कुझु इल्मे इमामत जूं अमानतूं उम्मे सलमा जे हवाले कयूं ऐं फरमाइनि था अम्मा जेको बि मुंहिंजे शहादत खां पोइ ख़ुदि ब ख़ुदि तो वटि जी अमानतूं तलब करे यकीन सम्झो उहो मुंहिंजो जानशीन अजीब अज़मत जी बीबी जो इमामत जूं अमानतूं हुसैन हिन जे हवाले थो करे हाणे बीबी चवे थी ॾींहं गुज़रंदा रहिया हिकिड़े ॾींहुं बल्कि यादि ॾियारियां इमाम हुसैन जॾहिं मोकिलाइनि था त उम्मे सलमा खे सलाम चयो वेंदे वेंदे मौला फरमाइनि था अम्मा मां ॾहीं मुहरम ते शहीद थियुसि वेंदे वेंदे बीबी चए थी हाणे मां इंतज़ारु करणु लॻसि ॾहीं मुहरम जे ज़ोर खां पोइ जॾहिं मूं उहा शीशी ॾिठी जंहिंमें मटी हुसैन वारी हुई खून बणिजी चुकी हुई हाणे बीबीअ फरियादूं कयूं हुन मदीने वारा आया आहिनि छाजे लाइ फरियादूं था कयो जे हुसैन शहीद थी वियो तव्हांखे कीअं ख़बर पई जे मटी खून बणिजी वई आहे हाणे बीबी चए थी राति जो मां जॾहिं सुतसि त राति जो अधु राति खां पोइ ख़्वाबु लधुमि इन ख़्वाब में ॾिठुमि त रसूल अलाह मुंहिंजे साम्हूं आहिनि ऐं रसूल अलाह जी अजीब हालत आहे वार विखरियल आहिनि लिबास जी अजीब इहा हालत आहे जो मिटीअ में आहे खून जा निशान आहिनि उम्मे सलमा चए थी मूं अर्ज़ु कयो या रसूल अलाह हितां जो हाल छो थियो आहे रसूल अलाह चयो उम्मे सलमा हाणे हाणे करबला मां हुसैन खे दफ़न करे पियो अचां हाणे हाणे करबला में हुसैन जे साथियुनि खे दफ़न करे पियो अचां ही हुसैन जे क़बर जा निशान आहिनि ही हुसैन जे खून जा निशान आहिनि ही मुंहिंजे सर में मटी करबला जी मटी आहे ही मुंहिंजे लिबास ते खून हुसैन जो खून आहे अला लानतुल्लाह अला سيعلم الذين ظلموا أي منقلب ينقلبون. اللهم كن لوليك الحجة ابن الحسن صلواتك عليه وعلى آبائه في هذه الساعة وفي كل الساعة وليا وحافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه أرضك طوعا وتمتعه فيها طويلا.
بسم الله.